नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यावर्षी राज्याचा निकाल 95.81% इतका लागला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 10वीच्या नियमित परीक्षेसाठी यंदा राज्यातल्या 9 विभागीय मंडळातून 15,49,326 नियमित विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14,84,441 जण उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 1.98% निकाल वाढला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 99.1% इतका लागला असून नागपूर विभागाचा सर्वात कमी म्हणजे 94.75% इतका लागला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 95.19% तर लातूर विभागाचा निकाल 95.27% इतका आहे. पुणे विभागाचा निकाल 96.44% आणि मुंबई विभागाचा निकाल 95.83% इतका आहे. निकालाच्या टक्केवारीत यंदाही मुली पुढे असून त्यांचा निकाल 97.21% इतका लागला आहे, तर मुलांचा निकाल 94.56% इतका लागला आहे. 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100% लागला आहे, तर 187 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 100% गुण मिळाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असून सगळ्याच प्रमुख पक्षांचे नेते विविध कार्यक्रमांमधून मतदारांशी संवाद साधत आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज उत्तर प्रदेशच्या कुशीनगर, चंदौली आणि सलेमपूर मतदारसंघात प्रचार करणार आहेत. भाजपाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आज वाराणसी इथं मतदारांशी संवाद साधणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी आज हिमाचल प्रदेशमधल्या चंबा आणि शाहपूर इथं प्रचारसभा घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी ओडिशाच्या बालासोर इथं प्रचारसभा घेणार आहेत. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात जामिनावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या जामिनाची मुदत 1 आठवड्यानं वाढवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात आज दाखल केली. आपल्याला गंभीर आजार असून त्यासंबंधीच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी जामीन वाढवून मिळावा असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत जामीन मंजूर करत 2 जूनला शरण येण्याचे आदेश याआधी दिलेले आहेत. राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या होणार असलेल्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 2 उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जे एम अभ्यंकर यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे. मनसे नेते आणि सरचिटणीस शिरीष सावंत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह विविध पदाधिकारी, मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी केली. येत्या 31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचं महापालिकेनं ठरवलं आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काम करणं गरजेचं असून पावसाळ्यापूर्वी ही सगळी कामं पूर्ण करावीत असे निर्देश आठवले यांनी यावेळी दिले. पुण्यातल्या कल्याणीनगर अपघातातल्या अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यामध्ये अदलाबदल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक केली आहे. अजय तावरे आणि श्रीहरी हरलोळ अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावं आहेत. या आरोपीचा रक्तनमुना तपासणीच्या अहवालात फेरफार करण्याचा आरोप या डॉक्टरांवर आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनुस ईसा यांच्यावर काल मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांकडून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. त्यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर मालेगावात तणाव असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागात रेल्वेचा रोलिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे नांदेड रायचूर ही गाडी येत्या 30 जूनपर्यंत तांडूर ते रायचूर दरम्यान तर रायचूर परभणी ही गाडी येत्या 1 जुलैपर्यंत रायचूर ते तांडूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.
Thank you.